आकाशवाणी विजयालक्ष्मी सावी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभेच्या 6व्या टप्प्यासाठी 58 मतदारसंघात शांततेत मतदान। 61.76% मतदानाचा प्राथमिक अंदाज। पुण्यात खेलो इंडिया वसतिगृह आणि मुलींच्या क्रीडा तुकडीचं लष्कर प्रमुखांच्या हस्ते काल उद्घाटन। ओलिसांच्या सुटकेसंदर्भात इस्रायल हमासच्या नव्यानं चर्चेसाठी इस्रायलची मान्यता। कान चित्रपट महोत्सवात ऑल वी इमॅजिन इज लाईफ चित्रपटाला ग्रामपी पुरस्कार। आणि विविध ठिकाणी लागलेल्या आगी आणि अपघातात काल 48 जणांचा मृत्यू। आता सविस्तर बातम्या। लोकसभेच्या 6व्या टप्प्यासाठी काल रात्री 11:30 हाती आलेल्या आकडेवारीनुसार 61.76% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे। 58 लोकसभा मतदारसंघांसाठी 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये शांततेत मतदान पार पडलं। या टप्प्यात बिहार लोकसभेच्या 8 जागांसाठी, हरियाणातल्या सर्व 10, झारखंडमधील 4, दिल्लीतल्या सर्व 7, ओडिशातल्या 6, उत्तर प्रदेशातल्या 14, पश्चिम बंगालमधील 8 आणि जम्मू आणि काश्मीरमधील 1 जागेसाठी मतदान झालं। जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग राजौरी मतदारसंघात सर्वाधिक 54% मतदानाची नोंद झाली, जे गेल्या 35 वर्षातलं सर्वोच्च मतदान आहे। बिहारमध्ये 55%, हरियाणात 62%, झारखंडमध्ये 64%, दिल्लीत 58% मतदान झाल्याचा अंदाज आहे। ओडिशामध्ये 71%, तर उत्तर प्रदेशात 54% आणि पश्चिम बंगालमध्ये 80% मतदान झालं। या टप्प्यात 889 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे। त्यात ज्येष्ठ भाजप नेते धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, मनोहरलाल खट्टर आणि मनोज तिवारी, तसंच काँग्रेस नेते दीपेंदर सिंग हुडा, कुमारी शैलजा, राज बब्बर आणि कन्हैया कुमार, तर समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांचा समावेश आहे। या लोकसभा जागांसमवेत ओडिशातल्या विधानसभेच्या 3र्या टप्प्यात 42 जागांसाठी मतदान पार पडलं। या टप्प्यात 70% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तीव्र उन्हाळ्यातही देशात नागरिक मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडल्याचं चित्र काल पाहायला मिळालं। 6व्या टप्प्याखेर देशातल्या 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 486 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पूर्ण झाल्याचं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे। तर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या 105 विधानसभा जागांसाठी मतदान झालं। लोकसभेच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची रंगत वाढली आहे। येत्या 1 जूनला 57 लोकसभा मतदारसंघांसाठी शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे, तर 4 जूनला मतमोजणी होईल। निवडणूक हा लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव असून ती भावी पिढीच्या मनात लोकशाहीची मूल्य रुजवण्याची संधीही असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल डीडी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं। प्रत्येक पक्षानं आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला पाहिजे असंही ते म्हणाले। लोकसभा निवडणूक म्हणजे लोकांना भेटण्याची संधी देणारी मोहीम असं मी समजतो असं सांगून कोणत्याही प्रकारच्या समीक्षेकडे गांभीर्यानं पाहत असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं। पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएच्या कमांडंट पदाची सूत्र व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग यांनी मावळते कमांडंट व्हाईस अॅडमिरल अजय कोच्चर यांच्याकडून काल स्वीकारली। एनडीएतून उत्तीर्ण झालेले सिंग यांची 1990 साली भारतीय नौदलात नियुक्ती झाली होती। त्यांना समुद्रात आणि किनारी दोन्ही ठिकाणी अनेक पदावर काम करण्याचा अनुभव आहे। तोफखाना आणि क्षेपणास्त्र याचे तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं। त्यांनी भारतीय नौदलातल्या रणजित आणि प्रहार या जहाजांवर सेवा बजावली आहे। भारतीय बनावटीच्या आयएनएस ब्रह्मपुत्रा, आयएनएस शिवालिक आणि आयएनएस कोची या 3 युद्धनौकांवर सेवा बजावण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे। पुण्यातल्या लष्करी क्रीडा संस्था आणि मुलींच्या क्रीडा तुकडीचं आणि खेलो इंडिया वसतिगृहाचं उद्घाटन काल लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान आणि भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्ष अंजू बॉबी जॉर्ज उपस्थित होते। लष्करी क्रीडा संस्थेमध्ये समाविष्ट या उपक्रमाला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून निधी सहाय्य देण्यात आलं आहे। खेलो इंडियाच्या खेळाडूंची राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरची कामगिरी उंचावण्याच्या दृष्टीनं जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश यामागे आहे। याला पूरक म्हणून मुलींची लष्करी क्रीडा तुकडी स्थापन करण्यात आली आहे। ही तुकडी मुष्टीयुद्ध, भारत्तोलन, तिरंदाजी आणि अॅथलेटिक्स या प्रमुख क्रीडा प्रकारांसाठी तसंच भारतीय महिलांच्या क्रीडा प्रतिभेच्या संगोपनासाठी समर्पित असेल। या तुकडीसाठी 1000 हून अधिक तरुण मुलींनी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा चाचण्यांमध्ये सहभाग घेतला, त्यातून 24 उत्कृष्ट खेळाडू मुलींची निवड करण्यात आली आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। इस्रायलनं इजिप्त, कतार आणि अमेरिकेच्या मध्यस्थीनं ओलिसांच्या सुटकेसंदर्भात हमासशी पुढील आठवड्यात नव्यानं चर्चा करण्यास मान्यता दिली असल्याचं इस्रायलच्या सरकारी दूरचित्रवाहिनीनं म्हटलं आहे. वाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार काल पॅरिस इथं झालेल्या चर्चेत इस्रायलच्या मोसाद गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख डेव्हिड बर्निया यांनी इस्रायल युद्ध मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं याबाबतचा नवीन प्रस्ताव अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसिम अल थानी यांच्यासमोर सादर केला. बर्निया यांच्या पॅरिस बैठकीतल्या उपस्थितीला इस्रायल सरकारच्या वतीनं दुजोरा देण्यात आला आहे. इस्रायलच्या सरकारी वाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार गेल्या वाटाघाटीत रखडलेल्या वादग्रस्त विषयांवर बर्न्स यांनी संभाव्य उपाय सुचवल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सहभागासह आगामी चर्चेचं नेतृत्व इजिप्त आणि कतार करतील. या महिन्याच्या सुरुवातीला गाझापट्टीत झालेल्या युद्धविरामाच्या वाटाघाटी विफल झाल्या होत्या. चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन इज लाईट या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात ग्रामप्री पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या निर्माता ठरल्या आहेत. या सोहळ्यातील हा दुसरा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. मानाचा पाम डोर पुरस्कार अमेरिकी दिग्दर्शक सिम बेकर यांच्या अनोरा चित्रपटाला मिळाला. गेल्या 30 वर्षात या सोहळ्याच्या मुख्य स्पर्धेत दाखवण्यात आलेला पायल कपाडिया यांचा चित्रपट दोन बाबतीत महत्वाचा ठरला. गेल्या 30 वर्षातला तो पहिला भारतीय चित्रपट आहे तर भारतीय महिला दिग्दर्शकाचा तो पहिलाच चित्रपट ठरला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरावरील रेमर चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या समुद्री बेटांपासून दक्षिण पूर्वेस 290 किलोमीटरवर आणि पश्चिम बंगालच्या पूर्वेला 320 किलोमीटरवर आहे. येत्या 6 तासात त्याचं तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल आणि बांगलादेश तसंच पश्चिम बंगालच्या किनारी प्रदेशातून आज मध्यरात्री ते पुढे सरकेल. जपानमधल्या कोबे इथल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या सिमरन शर्मानं आपली सर्वोत्तम वेळ नोंदवत महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. भारतानं जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 6 सुवर्णपदकांसह एकंदर 17 पदकांची कमाई करत 6वं स्थान मिळवलं आहे. गुजरातमध्ये राजकोट शहरातल्या नाना मावा रस्त्यावरील सीआरपी गेम झोनमध्ये काल संध्याकाळी लागलेल्या आगीत 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 9 मुलांचा समावेश आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गेमिंग झोनमध्ये पालक मुलांची गर्दी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांकडून घटनेची माहिती घेतली असून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीतल्या विवेक विहार भागात एका पाळणाघराला काल रात्री लागलेल्या मोठ्या आगीत 6 नवजात बालकांचा मृत्यू झाला. 12 बालकांना बाहेर काढण्यात यश आलं असून 6 गंभीर जखमी बालकांना दिल्लीतल्या अॅडव्हान्स नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं आहे. पाळणाघराचे संचालक आणि कर्मचारी फरार झाले असून आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही. उत्तर प्रदेशातल्या शहाजहानपूरमध्ये काल झालेल्या एका रस्ते अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या बसला एका खडीनं भरलेल्या ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातल्या निपोरा भागात काल दुपारी झालेल्या एका रस्ते अपघातात पंजाबच्या 4 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीनं अनंतनागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभेच्या 6व्या टप्प्यासाठी 58 मतदारसंघात शांततेत मतदान. 61.76% मतदानाचा प्राथमिक अंदाज. पुण्यात खेलो इंडिया वसतिगृह आणि मुलींच्या क्रीडा तुकडीचं लष्कर प्रमुखांच्या हस्ते काल उद्घाटन. ओलिसांच्या सुटकेसंदर्भात इस्रायल हमासच्या नव्यानं चर्चेसाठी इस्रायलची मान्यता. कान चित्रपट महोत्सवात ऑल वी इमॅजिन इज लाईट चित्रपटाला ग्रामप्री पुरस्कार. आणि विविध ठिकाणी लागलेल्या आगी आणि अपघातात काल 48 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.